नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंयच्या राजकारणाचेर आपली छाप सोडपी आनी लोकांच्या मनात खोलायेन रुजिल्ले बहुजन समाजाचे एक बरे फुडारी रवी नायक हांकां दिलो निमण निरोप. आदले राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम हांची आयज जयंती. फुडल्या सप्तकांत दिवाळीची परब मनयतले ह्या खातीर पुराय गोंयांत दिवाळीची तयारी सुरू जाल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर मेरेन पणजेंत तयारी नेटान. आता पुराय खबरो. गोंयचे शेती मंत्री आनी आदी दोन फावट मुख्यमंत्री आशिल्ले रवी नायक हांकां पिरायेच्या 19व्या वर्सा काळजाचो आताकान काल मरण आयले. गोंयच्या राजकारणाचेर आपली छाप सोडपी आनी लोकांच्या मनांत खोलायेन रुजिल्ले बहुजन समाजाचे एक बरे फुडारी म्हणून तांची नामना आशिल्ली. तांकां निमणी आर्गां ओंपपा खातीर बिरेस्तारा सकाळ सावन खडपाबान फोंड्यांतल्या तांच्या राबित्या घरा कडेन गर्दी जाल्ली. खडपाबान हांगाच्या कार्यालया फाटल्यान खासगी सुवातेर पुराय राजकीय सन्मानान तांच्या कुडीचेर निमणे संस्कार केले. रवी नायक पयलेच खेपे 1984 वर्सा विधानसभेत वेंचून आयले आनी 1989 वर्सा मडकय मतदारसंघातल्यान परत वेंचून आयले. तशेंच 1999 2002 आनी 2007 वर्सा ते परत वेंचून आयले. गोंयच्या राजकारणांत तांणी आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार उपमुख्यमंत्री आनी विरोधी पक्ष फुडारी अशीं जायतीं पदां सांबाळ्ळीं. भंडारी समाजाक राजकारणांत खूब म्हत्वाची सुवात दिवपी फुडारी म्हणून रवी नायक फामाद आशिल्ले. फोंड्या शाराक फामाद शिक्षणीक केंद्र करपाक तांणी खाशेलें योगदान दिलां. फोंड्या शाराच्या उदरगतीचो शिल्पकार म्हणून तांकां वळखतात. तांच्या फाटल्यान तांचो पूत आनी फोंड्या नगरपालिकेचे आदले नगराध्यक्ष आनी सध्याचो नगरसेवक रितेश नायक, नगरसेवक रॉय नायक, घरकान्न पुष्पा नायक, सून आनी नात्रां आसात. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, भाजपा प्रदेश अध्यक्ष दामू नायक, वीजमंत्री सुदीन ढवळीकार, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, आमदार गोविंद गावडे, आमदार देविया राणे, आदले मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, आदले मंत्री महादेव नायक, आदले खासदार नरेंद्र सावयकार, मोगो पार्टीचे अध्यक्ष दिपक ढवळीकार आनी हेर जायत्या फुडाऱ्यांनी सकाळी सावन तांच्या कुडीचें दर्शन घेवन आर्गां ओंपलीं. शेती मंत्री रवी नायक हांच्या मरणाचेर राज्य सरकारान शोक प्रगटायला आनी 3 दिसांचो राज्य दुखवटो जाहीर केला. तांच्या सन्मानार्थ तिरंगो अर्ध्यार उबयला आनी सरकारी कार्यालय आनी आस्थापनांक सुटी जाहीर केल्या अशी अधिसुचोवणी भौशीक कार्मीक खात्यावरवी जारी केल्ली. तांच्या मरणाच्या शोक प्रगटनाच्या फाटभुंयेर राज्यात 3 दीस शासकीय पांवड्याचेर कसलेच मन रिजवणीचे कार्यक्रम जावचे ना. हे विशीं दुख्ख उक्तायतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळें,
सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन आतलेच शांती नाही देवालगी मागता. एक गोंयातल्या राजकारणातले व्हडले नेते गेली 50 वर्सां राजकारणात जिंकले, आपलो ठसा उमटयलो. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आनी मुख्यमंत्री ह्या सगळ्या पदाच्या पर्यंत तांच्यांनी काम केले.
मंत्री रवी नायक हांच्या मरणाचेर भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले,
टू द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. ते मुख्यमंत्री जाऊन गेले, ते सगळे काल हायेन भाषणात म्हाका दिसता श्री रवी नायक बद्दल पूर्ण हायेन प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जे म्हाज्या मनान आशिल्ले ते हायेन उलोवपाचो. हायेन उलोवन म्हणजे कितें आयले खबर ना, हांवें सगळे उलयले काल. आनी तुमी जेन्ना भायर विचारता तो शब्द येता की आमी ह्या परिस्थितीन हांगा आमी मेळटा, पूण म्हाका ते खरेंच मनांतल्यान एक खंय तरी धक्को सारको बसला.
केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नायक हांणी मंत्री रवी नायक हांच्या मरणाचेर दुख उक्तायतना म्हळें,
कित्येक वर्सां समाजकारण राजकारण हातून हिरेगीर वावरपी बाब रवी नायक आमच्या हातून आज गेल्ले आसा. आमकां सगळ्यांक हाची बाब आसा. ताजे जीवन ते समाजा खातीर, मागीर ते समाजकारण असूं किंवा राजकारण असूं, आनी प्रत्येक क्षण हो समाजाच्या हिता खातीर, संपूर्ण गोंयच्या हिता खातीर.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी रवी नायक हांच्या मरणाचेर दुख उक्तायलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयज फामाद शास्त्रज्ञ, भारतरत्न आनी आदले राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलामांच्या जयंती निमतान तांकां आदरांजली ओपली. सोशल मिडिया संदेशात प्रधानमंत्र्यान म्हळां की डॉ कलाम हे एक दूरदर्शी आशिल्ले. तांणी तरणाट्यांच्या मनांत जागृताय निर्माण केली आनी देशाक व्हड स्वप्न पळोवपाची प्रेरणा दिली. तांचे जीवन लोकांक याद करून दिता की नम्रता आनी कठोर परिश्रम यशा खातीर अत्यंत म्हत्वाचे आसात. तांणी ज्या भारताची कल्पना केली तो मजबूत, स्वावलंबी आनी दयाळू भारत अशीच निर्मिती करत रावपाची आशा तांणी व्यक्त केल्या. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो। सरकारान सुरू केल्लो वस्तू आनी सेवा कर सुधारणाक लागून 22 सप्टेंबर सावन गिरायकांच्या दिसपट्ट्या वापराच्या वेगवेगळ्या वस्तूवेलो कर दर कमी जाले। या सुधारणांचो थेट फायदो 8 कोटी परस अधिक ग्रामीण शेतकरी कुटुंबांक जातलो, खासा करून ल्हान सीमांत आनी भूमिहीन कामगारांक, जे तांच्या उपजीविके खातीर दुधाळ जनावरां पाळटात आनी गिरायकांक व्हडा प्रमाणांत आधार दितात। जीएसटी कौन्सिलान अप्रत्यक्ष कर प्रणाली 5%, 12%, 18% आनी 28% अशे 4 स्तरीय रचनेतल्यान 5% आनी 18% अशा 2 स्तरीय रचनेत सुलभ केल्या। भारतीय किसान संघाच्या श्रीरंग जांभळे हांणी जीएसटी सुधारणा विशीं सांगले।
श्रीरंग जांभळे, भारतीय किसान संघ। भारतीय किसान संघ म्हणून आम्ही सरकाराकडेन खूप जुनी मागणी ही आमची असा की जीएसटी वो शेतकऱ्या खातीर असपाक जायना, कारण शेतकरी वो मशिनरी, बी बियाणे, खतां याचो अंतिम ग्राहक न्ही। तो धान्य, भाजी, फळां हे सगळे तयार करपा खातीर मशिनरी वापरता आणि बाकीचे सामान वापरता, पण अंतिम ग्राहक वेगळो असा। त्याच्या खातीर भारतीय किसान संघान ही जुनी मागणी केली। आज केंद्र सरकारान जीएसटी कमी केल्या कारणान शेतकऱ्याचेर जो मोठो दबाव आशिल्लो आणि ताका जे नुकसान सहन करचे पडटाले ते नक्कीच कमी झाला। त्याच्या खातीर भारतीय किसान संघ ह्या पावलाचे केंद्र सरकारच्या स्वागत करता।
फुडल्या सप्तकात दिवाळीची परब मनयतले, ह्या खातीर पुराय गोंयात दिवाळीची तयारी सुरू झाल्या। दिवाळी निमतान गोंयात वेगवेगळ्या सुवातींनी, मडगांवां सयत दक्षिण गोंयातल्यो वेगवेगळ्यो बाजारपेठो दिवाळीच्या सामानान सजल्यात। आकाशदिवे, पणट्यो, दिवाळीचो फराळ आणि हेर सामानान दुकानां भरिल्ली आसात। त्या खातीर पुराय दक्षिण गोंयात एक वेगळेच उमेदीचे वातावरण तयार झालां। आयतारा 19 ऑक्टोबराच्या राती गोंयातल्या वेगवेगळ्या सुवातींनी नरकासूर सर्ती जातल्यो। हेच फाटभुंयेर 15 ऑक्टोबर सावन तिस्क सावड्डे हांगा 10 दिसांचो सांस्कृतीक उत्सव सुरू जाला आनी 25 ऑक्टोबर मेरेन हो उत्सव चालू उरतलो। शाळेच्या विद्यार्थ्यांक दिवाळीच्या निमतान सुरू जाल्ली सुटी आनी दिवाळीक जावपी खरेदी हे दोन मुखेल हेतू लक्षात दवरून हो उत्सव तिस्क सावड्डे हांगाच्या वक्रतुंड क्रीडा आनी सांस्कृतीक मंडळ आनी कला आनी संस्कृती खात्याच्या पालवान आयोजित केला। पुरातत्व म्हत्व आशिल्ल्या पारोडा केपे हांगाच्या श्री चंद्रेश्वर भूतनाथ मंदीर वाठारांत जे सोबितीकरणाचें काम केलां ते पर्यावरणाचे नेम पायतळ घालून केल्ल्याची कागाळ मुंबय उच्च न्यायालया मुखार केल्या उपरांत ह्या न्यायालयाच्या आदेशान आयज जोड समिती कडल्यान ह्या वाठाराची पळोवणी केली। हे विशींची फुडली सुनावणी 10 नोव्हेंबराक जातली। ही समिती आपलो अहवाल आतां न्यायालया मुखार सादर करतली। हे सोबितीकरणाचें काम करतना बेकायदेशीररित्या दोंगर कापला आनी स्फोटकां वापरून फातर फोडल्यात अशी कागाळ करून शेल्डे केपे हांगचे वावुरपी आदित्य देसाय हांणी मुंबय उच्च न्यायालयात भौशीक हिताची याचिका दाखल केली। त्या उपरांत न्यायालयान ह्या सुवातीची पळोवणी करची असो आदेश दिल्लो। ही पळोवणी करपा खातीर पुरातत्व खात्याचे संचालक निलेश फळदेसाय, याचिकादार आदित्य देसाय तशेंच पर्यटन उदरगत महामंडळाचे प्रतिनिधी हजर आशिल्ले। इफ्फीची तयारी नेटान सुरू आसा। दर वर्सा प्रमाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर मेरेन पणजेत जातलो। अंदू जावपी 56व्या संवसारीक चित्रपट महोत्सवात दर वर्सा प्रमाण गोंयच्या चित्रपटां खातीर खाशेलो फांटो आसतलो। मराठी वा कोंकणी चित्रपट निर्मात्यांनी 30 ऑक्टोबर मेरेन प्रवेशिका सादर करपा सयत सादरीकरण करप आवश्यक आसा। चित्रपट प्रतिनिधी सयत आतां माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरू जाल्या। नामनेचे सिनेमोटोग्राफर आनी मडगांवचे सुपूत के वैकुंठ हांच्या जल्मशताब्दी वर्सा निमतान मडगांव स्पंदन ह्या संस्थे वतीन शेनवारा 18 ऑक्टोबराक द मॅजीक ऑफ के वैकुंठ सॉंग्स ही गितांची कार्यावळ आयोजीत केल्या। फातर्डा हांगा हॉटेल शिंक्रो सभागृहांत ही कार्यावळ जातली। ह्या वेळार के वैकुंठ हांणी चित्रीत केल्ल्या चित्रपटांतली कांय गितां पड्ड्याचेर दाखयतले। फातर्डेच्या नेहरू स्टेडियमाच्या वेस्ट स्टँडाक आदले खेळा मंत्री फ्रांसीस मॉन्त क्रूज हांचे नाव दिवपाचो सुवाळो जालो। आशिया करंड पात्रताय फुटबॉल सर्तीचो भारत आनी सिंगापूर हांच्या मदलो खेळ मंगळारा ह्या स्टेडियमार जालो। ह्याच मुहूर्ताचेर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या उपस्थितीत फ्रांसीस मॉन्त क्रूज हांच्या नावाची पाटी ह्या स्टँडार लायली। ह्या वेळार खेळा मंत्री रमेश तवडकार, भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत तशेंच फातर्डेचे आमदार विजय सरदेसाय हजर आशिल्ले। फातर्डेचो हो स्टेडियम मॉन्त क्रूज खेळा मंत्री आसतना 6 म्हयन्या विक्रमी वेळात बांदून तयार केल्लो, ताचीच याद म्हणून ह्या स्टँडाक ताचें नांव दिलां। गोंय क्रिकेट संघटनेन 2025-26 हंगामा खातीर वरिश्ठ रणजी पंगडाची आनी 23 वर्सां पिराय सकयल्या दादल्यांच्या पंगडाची घोषणा केल्या। पणजी वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला। राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी गडगड आनी झगलावण्या सयत हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। गोयच्या राजकारणाचेर आपली छाप सोडपी आनी लोकांच्या मनात खोलायेन रुजिल्ले बहुजन समाजाचे एक बरे फुडारी रवी नायक हांकां दिलो निमणो निरोप. आदले राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम हांचे जयंती. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर मेरेन जातलो. नेटान तयारी सुरू. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.